ईश्वराची सर्वश्रेष्ठ रचना मानव आहे. आणि या मानवामध्ये सुद्धा सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत बोलणं, ऐकणं आणि बघणं या तीन मुख्य क्रिया होत असतात. आजच्या या धावपळीच्या जीवनामध्ये माणूस इतका कर्मकॉन्शियस झालेला आहे की त्या धावपळीमध्ये तो फक्त आपली कर्मच करत असतो, पण त्या कर्माला लागून जी काही मूल्य आहे ही मूल्यद्वार विसरलेला आहे. फक्त कर्मालाच महत्व दिल्यामुळे कर्म केल्याच्या अंती शेवटी पडतो. आणि म्हणूनच आजच्या या जीवनामध्ये मूल्यांची आवश्यकता कुठे आहे आणि ती कर्माशी लागून कशी आहे हे समजण्याची अत्यंत आवश्यकता आहे. माणसाच्या जीवनामध्ये त्याला दुसऱ्याची कर्म बघणं, दुसऱ्याशी बोलणं, दुसऱ्याबद्दल ऐकणं हे जास्त सोपं वाटतं. परंतु जर आज त्यांनी खऱ्या अर्थाने विचार केला तर ज्या काही त्याच्या हाताने चुका घडतात त्या चुका म्हणूनच घडतात, कारण तो फक्त परदर्शनच करतोय. स्वदर्शनाकडे त्याचं जराही लक्ष नाही. आजच्याही आपल्या जीवनामध्ये माणूस फक्त एकच ध्येय धरून चालतोय की मला काहीतरी कमवायचंय, मला काहीतरी बनायचंय. पण याच्याही पलीकडे माणसाला काहीतरी बनायचंय, माणसाला काहीतरी श्रेष्ठत्वाला प्राप्त करायचंय असं लक्ष कुठल्याच माणसाचं नसतं. आजपर्यंत जितके सगळे महान पुरुष होऊन गेले ते सर्व महान पुरुष हे सुरुवातीपासूनच मूल्यनिष्ठ होते असं नाही, परंतु त्यांच्या आयुष्यामध्ये एखादा असा काही मोड आला, एखादी अशी परिस्थिती आली की त्या परिस्थितीमुळे त्यांच्या आयुष्याचं एक खूप मोठं परिवर्तन झालं. माणसाचं मन हे खरंच आजपर्यंत कोणी जाणलेलं नाही आणि कदाचित कोणी जाणू शकणार नाही. त्या मनाला नियंत्रण करण्यासाठी, त्याला बांधून ठेवण्यासाठी माणसाने अनेक प्रयत्न केलेले आहेत, परंतु ते प्रयत्न तेव्हाच आपले साध्य होतील तेव्हा तो खऱ्या अर्थाने माणसाचं मन काय आहे ते समजून घेईल. या चैतन्य शरीरामध्ये सुद्धा एक अशी चैतन्य शक्ती आहे ज्याला आत्मा असं म्हटलेलं आहे. आणि या आत्म्याची तीन मुख्य कर्म इंद्रिय आहेत, मन, बुद्धी आणि संस्कार. त्यापैकी जे मन आहे हे आपलं कायम धावत असत. अति भूतकाळात, अति भविष्य काळात आणि अति कमी वर्तमान काळात ह्या सगळ्या धावपळीमध्ये आपली जी बुद्धी आहे ती त्या मनाला निर्णय देत असते की हे तू काम कर आणि हे काम तू करू नको. पण ते कर्म करायच्या आधी माणसात एक वेगळे संस्कार असतात, त्या संस्कारांचा अनुरूप तो माणूस कर्म करत असतो की दुसऱ्याचे गुणदोष बघण्याआधी मला स्वचिंतन केलं पाहिजे, माझ्या आतमध्ये ज्या काही कमी आहेत त्या कमी मला जाणून त्याचं परिवर्तन केलं पाहिजे. आणि या सर्व गोष्टीसाठी माणसाच्या आयुष्यामध्ये एक खूप मोठं मूल्य हवंय, ते म्हणजे आजपर्यंत जे जे महापुरुष होऊन गेले त्यांच्या जीवनामध्ये जे परिवर्तन घडलंय ते ह्याच अंतर्मुखतेमुळे. माणूस नुसत्या धावपळीच्या जीवनामध्ये स्वतःचं परिवर्तन करू शकत नाही. त्याला मनातनं खूप वेळा वाटत असत की आपण असं परिवर्तन करावं किंवा आपल्या मनामध्ये असं परिवर्तन व्हावं, पण प्रत्येक गोष्टीसाठी म्हणतात ना जसं वेळ यायला लागते, त्याची ती वेळ आली की ते घडून येते. अशाच प्रकारे अंतर्मुखी बनण्यासाठी सुद्धा आपण जे काही ऐकतो, जे बघतो आणि जे बोलतो याच्याबद्दल गहन चिंतन करण्याची आवश्यकता आहे. आपल्या सर्वांना ही गोष्ट माहीत असते की वाल्मिकी ऋषी, आज आपण त्यांना ऋषी असं म्हणतो पण एकेकाळी वाल्मिकी हा वाल्या कोळी होता. हा वाल्या कोळी जंगलात राहायचा, रस्त्यातनं येता जाता जी काही माणसं त्याला सापडायची त्या माणसांना तो मारायचा, त्यांच्याकडे जे काही सामान मिळायचं ते लुटून तो आपला संसार चालवतो. एकदा असं झालं की त्याला एक व्यक्ती ग्रस्त भेटले, तो नेमका संत होता. वाल्याने त्यालाही पकडलं आणि सांगितलं, काढ तुझ्या हातात ते काय असेल ते तुम्हाला दे. तो संत महापुरुष म्हणाला की तुला देण्यासारखं माझ्याकडे आज काही नाही, पण मी तुला एक शिकवण जरूर देऊ शकते. वाल्या कोळी म्हणाला, मला तुझ्या शिकवणीची काहीही आवश्यकता नाही, तुझ्याकडे जर वस्तू असेल तर ती मला. तो संत पुरुष म्हणाला की तू जे एवढा लुटतो, तू अशा लोकांना मारतो, ते पाप करून तू करतो कशासाठी? वाल्या कोळी म्हणाला की हे सगळं कर्तव्य म्हणजे काय? मला माझ्या बायका मुलांना जगवायचंय, मला माझे घर चालवायचं. ठीक आहे, मग संत पुरुष म्हणाला, जाऊन तू विचारून ये आपल्या बायका मुलांना की मी जे काही पाप करतोय, तर ज्याप्रमाणे कमवल्यानंतर त्याचा वाटा तुम्ही घेता, अशाच प्रकारे मी जे पाप करतोय त्या पापातील वाटा तुम्ही घ्याल ना. वाल्या कोळी थोडा चिंतनात पडला, त्याला हा विचार पटला आणि मग तो आपल्या बायको मुलांकडे, त्याने आपल्या बायकोला विचारलं की मी जे आजपर्यंत कमवतोय हे तुम्ही घरी बसून खाताय, पण माझा एक प्रश्न आहे की जेव्हा मला उद्या त्या पापाचं फळ भोगावं लागेल तेव्हा तुम्ही माझे भागीदार बनणार ना? आणि त्याला एक आश्चर्याचा धक्का बसला तेव्हा त्याची बायको म्हणाली की जे पाप करताय हे तुम्ही करताय, आम्हाला फक्त फळ खायचंय, त्यामुळे तुमच्या पापाचं फळ हे तुम्हाला भोगलं पाहिजे, आम्ही तर घर घरी बसून फक्त खातो. हे उत्तर जेव्हा त्याला आपल्या बायकोकडनं मिळालं तेव्हा त्यांना खूप वाईट वाटलं. तो अगदी गंभीर गंभीर मनाने परत आला, त्या सांगाचे पाय धरले आणि सांगितलं की माझी बायको तर नाही म्हणते, ती ह्या पापाच्या फळामध्ये भागीदार बनणार नाही असं म्हणते. माझं आयुष्य हे काय आहे? मी माझ्या आयुष्यात आजपर्यंत काय केलं, काय कमवलं, काय गमावलं आणि मला ह्या पुढे काय करायचं? जसा जसा तो विचार करायला लागला आणि तो खोल आतमध्ये गेला तेव्हा त्याला असं समजलं की हे मी जे करत आहोत हे बरोबर नाही. आणि मग त्याने ठरवलं स्वतःशी की मला आता ह्याच्यातनं बाहेर निघालं पाहिजे. मग बाहेर निघायचं म्हणजेच काय? तर याचा माणूस दानव बनेल नाही तर माणूस. मी आजपर्यंत दानव होतो, आता मला मानव बनलं पाहिजे. आणि मग त्यांनी स्वतःचं आयुष्य परिवर्तन केलं आणि म्हणूनच म्हणतात की वाल्याचा वाल्या वाल्मिकी. सांगण्याचा अर्थ हा आहे की माणसाच्या जीवनामध्ये जेव्हा अशी परिवर्तनाची घडी येते तेव्हा त्याला कुठेतरी अंतर्मुखतेची आवश्यकता असते, आणि ही अंतर्मुखता जर त्याने धारण केली तर निश्चित माणसाच्या आयुष्यामध्ये परिवर्तन होऊ शकते. माणूस खूप वेळेला स्वतःला बदलायचा प्रयत्न करत असतो, त्याला हेही माहित असतं की कुठे बदलायचं, त्याला हेही माहित असतं की काय बदललं पाहिजे, परंतु ती बदलण्याची जी शक्ती आहे ती प्राप्त करण्यासाठी अंतर्मुखताची आवश्यकता आहे. अंतर्मुखता एक महान शक्ती आहे की जी शक्ती परिवर्तन घडवून आणू शकते. आजपर्यंत आपल्या समाजामध्ये जी कुठली परिवर्तन झाली, सामाजिक परिवर्तन, राजकारणातील परिवर्तन, धार्मिक गोष्टीत परिवर्तन, त्या सगळ्या गोष्टींचा आधार हाच आहे की कुठेतरी माणसाने अंतर्मुखी होऊन विचार केला, आणि जेव्हा विचार करायला सुरुवात केली तेव्हाच त्याला समजलं की नाही मग काय आहे परिवर्तन. म्हणूनच आज आपण अंतर्मुखता या विषयाला बोलत आहोत. तर वास्तविक अंतर्मुखता म्हणजे काय? जे आपण ऐकतो, जे आपण बघतो आणि जे आपण बोलतो हे जसं बाह्यमुखी आहे, बघतो हे दुसऱ्याला बघतो, बोलतो हे दुसऱ्याबद्दल बोलतो किंवा दुसऱ्याशी बोलतो आणि ऐकतो हे दुसऱ्याबद्दल ऐकतो, तर ह्या तीन कर्म इंद्रियांना आत्मने नेतो. माणसाचं मन हे कायम धावत असतं आणि या धावत्या मनाला कुठेतरी आळा घालण्यासाठी ह्या तीन कर्म इंद्रियांना आत्मने नेतो. म्हणून ऐकणं बाहेरच ऐकण्याऐवजी आपल्याला स्वतःचं मन काय म्हणताय हे ऐकायचं. दुसऱ्याला बघण्यापेक्षा मी कसा वागतोय मी कशी वागते हे आपल्याला बघायचं आहे. आणि बोलताना दुसऱ्याशी बोलण्याऐवजी मला स्वतःशी काहीतरी बोलायचं आहे. खरंच किती मोठं आश्चर्य आहे की माणूस दिवसभर बोलत असतो, दुसऱ्यांशी बोलत असतो, दुसऱ्यांबद्दल बोलत असतो, पण तो स्वतःशी मात्र फार कमी वेळ बोलतो. आणि म्हणूनच कदाचित लोकांना मंदिरात गेल्यानंतर शांतता का मिळते, कारण माणूस स्वतःशी बोलायला नाही. अंतर्मुखता म्हणजे स्वतःशी बोलणे. तर स्वतः बद्दल विचार करणं, स्वतःच्या मनात काय विचार येत आहेत हे ऐकणं, स्वतःला बघणं आणि स्वतःशी बोलणं, या तीन कर्मेंद्रियांना आतमध्ये घेणं घेणं म्हणजे अंतर्मुखता आहे. ज्याप्रमाणे आपण वाचतो तुम्हाला माहित असेल आपले हात पाय किंवा रस्त्याने चालतो तेव्हा आपले हात पाय बाहेर काढून चालत असतो, पण ज्या क्षणी त्याला समजतं की कुठेतरी आपला शत्रू समोर आलाय तेव्हा तो आपले हात पाय आतमध्ये घेऊन ते कवचात जाऊन बसतो, म्हणून त्याची सुरक्षा होते. अशाच प्रकारे आज आपल्या आयुष्यामध्ये सुद्धा जेव्हा अशी एखादी परिस्थिती येते तेव्हा आपण अंतर्मुखी बनण्याची आवश्यकता आहे. अंतर्मुखता म्हणजे एकांतामध्ये जाऊन स्वतःबद्दल बोलायचं, स्वतःशी बोलायचं आणि स्वतःला बघायचं. अंतर्मुखता जशी जशी आपण धारण करत जाऊ तशी तशी आपल्या आयुष्यामध्ये परिवर्तन करणं सहज होऊ शकतं. म्हणून म्हटलेलं आहे ना की माणूस जेव्हा स्वतःबद्दल विचार करायला लागेल तेव्हाच त्याच्या आयुष्यात परिवर्तन होऊ शकतं. अंतर्मुखता म्हणजे आपल्या कर्मेंद्रियांना आतमध्ये घेऊन स्वतःचं चिंतन करायचं. त्याप्रमाणे म्हणतात की आजपर्यंत जे संत पुरुष होऊन गेले ते अंतर्मुखी झाले. अशाच प्रकारे आज या धावपळीच्या जीवनामध्ये जर आपल्याला अंतर्मुखी बनायचं असेल मग आपण कुठे जायचं? अंतर्मुखी बनण्यासाठी आपल्याला कुठे जायची आवश्यकता नाही. अंतर्मुखी बनण्यासाठी आपल्याला गेल्वी कंपनी घालायची आवश्यकता नाही. परंतु या धावपळीच्या जीवनात कुठेतरी स्वतःला थोडासा वेळ काढून स्वस्त बसण्याची आवश्यकता आणि ते बसण्यासाठी आपण असा एकांत साधला पाहिजे, एकांत वेळ साधले पाहिजे जिथे आपण शांत बसून आपण चिंतन करू शकतो. आणि ती वेळ सगळ्यात चांगली म्हणजे ब्रह्मनिर्वाणाची, की जेव्हा आपण आपल्याला तिथे कोणीही आळा घालणार नाहीये, कोणी अडथळा आणणार नाहीये, अशा वेळेला तुम्ही स्वस्त बसून त्या अंतर्मुखताचा अभ्यास करू शकता. अंतर्मुखी जितके आपण होत असतो तितके आपल्या कमी कमजोरी आपल्याला दिसायला लागतात. समोरच्या व्यक्तीने आपल्याला कमी सांगण्याऐवजी आपणच जर त्या रिअलाइज केल्या तर त्या जास्त फलदायक पडतात. म्हणूनच समोरचा व्यक्ती आपल्याला सांगेल त्याच्या आधी आपणच त्या कमी कमजोरी काढून टाकायचं आणि एक श्रेष्ठ मानव घ्यायचा. मनुष्यापासून जर देवता बनायचं असेल तर सगळ्यात मोठी व्हॅल्यू धारण करायचं ते म्हणजे अंतर.
प्रेक्षकहो, ताईंनी सांगितलेल्या मार्गदर्शनावरून आपल्याला नक्कीच पटलं असेल की मौन हे सोनं तर अंतर्मुखता एक प्लॅटिनम आहे. आज अंतर्मुखतेचा जो दागिना आज ताईंनी आपल्यासमोर मांडलेला आहे तो दागिना धारण करून आपण आपले जीवन यशस्वी करूया. आपल्या मनात जर याविषयी काही प्रश्न उद्भवले असतील तर ते आम्हाला आपल्या पत्रांच्या सहाय्याने जरूर कळवा. याबरोबरच मी आजचा हा कार्यक्रम इथे संपवते. धन्यवाद.
दररोज सकाळी ईटीव्ही वर पहा 5:30 ते 6 ब्रह्माकुमारीची प्रस्तुती जीवन मूल्य आणि रविवारी भरपूर मनोरंजन, दिव्य सांस्कृतिक गीत आणि नृत्यांचा कार्यक्रम दिव्य दर्शन. प्रस्तुती ब्रह्माकुमारी.